नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ. काँग्रेसवर दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शहा यांचं पूर्ण विधान ऐकण्याचं आवाहन. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित. साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर. आणि क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. बॉर्डर गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी अनिर्णित. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सत्ताधारी सदस्यांनी त्यावर हरकत घेत वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू राहिल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रथम 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही काँग्रेस, द्रमुक, राजद, आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्ष आपल्या विधानाची काटछाट करून जनमानसात संभ्रम पसरवत असल्याचं सांगत आपलं पूर्ण विधान जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन शहा यांनी प्रसार माध्यमांना केलं. ते म्हणाले,
काँग्रेस पार्टीने फिर एक बार अपनी पुरानी पद्धती को अजमाते हुए बातों को तोड़ मरोड़ कर और सत्य को असत्य के कपड़े पहनाकर समाज में भ्रांति फैलाने का एक कुत्सित प्रयास किया है. राज्यसभा में मेरे बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया गया. मैं स्पष्टता के साथ कहना चाहता हूं, मीडिया को विनंती भी करना चाहता हूं कि मेरा पूरा बयान जनता के सामने रखिए.
शहा यांचं संपूर्ण विधान केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी समाज माध्यमांवर सामायिक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या कृतीचा निषेध केला आहे. काँग्रेसने आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्य काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही शहा यांचं विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे असं म्हटलं आहे. ते नागपूर इथं विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविकास आघाडीनं कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. तसंच दुपारी 12 वाजेपर्यंतच्या मुदतीत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं राम शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मागील 11 महिन्यांपासून प्रलंबित असून संबंधित निकाल त्वरित जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली. आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या 495 पदासाठी 28 जानेवारी 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. राज्यातील जवळपास 5,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा होऊन आता वर्ष संपत आलं तरी अद्यापही मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नसल्याचं चव्हाण यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीनं संकेतस्थळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं अनावरण करण्यात आलं. www.home.maharashtra.gov.in या नावाचं अद्यावत असं संकेतस्थळ आता माहिती जालावर उपलब्ध झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा 70वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या 22 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह 15 नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत. आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम 15 चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. हिंदी भाषेत चित्रित केलेल्या ब्रिटिश भारतीय संतोष या चित्रपटानं 15 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे, पण हा चित्रपट ब्रिटनकडून सादर होत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च 2025 होणार आहे. साहित्य अकादमीचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर झाले. 8 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथा संग्रह, 3 निबंध, 3 समीक्षा ग्रंथ, 1 नाटक आणि 1 संशोधन ग्रंथ अशा 21 साहित्यकृतींना हे पुरस्कार घोषित करण्यात आले. ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून 8 मार्च 2025 रोजी दिल्ली इथं एका कार्यक्रमात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल रसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा मराठीला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बासी मर्डेकर, प्रभाकर पाध्ये अशा महान विचारवंत टीकाकारांना जो पुरस्कार मिळाला तो मलाही मिळाला याचा मला विशेष आनंद होतो.
क्रिकेटपटू रविचंद्र अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या 3रा कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं 53 धावांत 1 बळी घेतला होता. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
6 नोव्हेंबर 2011 रोजी दिल्लीत वेस्ट इंडिज विरोधात आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळलेल्या अश्विननं 106 कसोट्यांमध्ये 537 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतकं आणि 14 अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 156 बळी तर T20 सामन्यांमध्ये त्यानं 72 बळी घेतलेत. 300 कसोटी बळी आणि 3000 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला 11वा खेळाडू ठरला. तर 11 वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशीही बरोबरी साधली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असलो तरीही व्यावसायिक T20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.
दरम्यान बॉर्डर गावस्कर मालिकेतला 3रा कसोटी सामना अनिर्णित राहिला. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असून मालिकेतला 4था सामना मेलबर्न इथं 26 तारखेपासून खेळवण्यात येणार आहे. ओबीसींच्या हक्कासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा निर्धार राज्याचे माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिक इथं व्यक्त केला. आज भुजबळ यांनी त्यांच्या समर्थकांची नाशिक इथं बैठक झाली. यावेळी भुजबळ बोलत होते. राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करता येईल, त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. परभणी इथं हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसानापोटी कोणत्याही प्रथम माहिती अहवालाशिवाय पंचनामे करून व्यापाऱ्यांना भरपाई देण्यात यावी या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी असलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य विधिज्ञ धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. त्यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत 16 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग तपासणी मोहीम घेण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ. काँग्रेसवर दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शहा यांचं पूर्ण विधान ऐकण्याचं आवाहन. विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित. साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार जाहीर. आणि क्रिकेटपटू रविचंद्र अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. बॉर्डर गावस्कर मालिकेतला 3रा कसोटी अनिर्णित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.